नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता। ह्यो आसात मुखेल खबरो। हिंदी ही भास पुराय देश एकठांय हाडपी भास, तिचो प्रचार आनी प्रसार जावपाक जाय अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हळां। मुख्यमंत्री सहायता निधीचे धनादेश वाटप कार्यावळ दिवचले आमदार चंद्रकांत शेट्टी हांचे हस्तुकी जाली। येत्या नववेच्यो परिक्षा 21 ऑक्टोबर सावन सुरू जावपाची शक्यताय। गोयचो तरणाटो यश पवारान नोंद केले गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डात नाव। आता पुराय खबरो। गोमंतक राष्ट्रभाषा विद्यापीठाच्या भांगरा महोत्सवी कार्यावळीत मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी मुखेल सोयरे म्हणून उपस्थिती राहिली। मडगावचे आमदार दिगंबर कामत, एनआरआय आयुक्त नरेंद्र सावयकर, केंद्रीय हिंदी निर्देशालयाचे निर्देशक डॉ सुनील कुलकर्णी, कोकण रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष आणि मुखेल कार्यकारी अधिकारी संतोष कुमार झा आणि हेर मानेस्त हेवार हजर आशिले। हिंदी भास ही देशाच्या कन्याकुमारी ती काश्मीर मेरेन देशवासियांक एकठांय हाडपी भास, देखून तिका राष्ट्रभाषेचो सन्मान मेळा। थळाव्या भाषा वांगडा हिंदीचो प्रचार आणि प्रसार महत्वाचो अशें वेळार मुख्यमंत्र्यांनी म्हळें। गोंयाक स्वातंत्र्य 14 वर्सां उसरां मेळ्ळें तेन्ना भाषेविशीं थोडो गोंधळ आशिल्लो। कोंकणी मराठी वांगडा कन्नड भाषेचो प्रभाव गोंयार आसा, पूण हिंदी ही राष्ट्रभास आनी गोमंतक राष्ट्रभाषा विद्यापीठाक लागून ताचो फावो तो प्रसार जाता अशें तांणी म्हळें। ह्या वेळार गोमंतक राष्ट्रभाषा विद्यापीठाचे संचालक सर्गेस्त शशिकला काकोडकर, सर्गेस्त चंद्रकांत केणी, सर्गेस्त मोहनदास सुर्लकार, सर्गेस्त माधव पंडीत हांचो मरणोत्तर भोवमान केलो। तांच्या कुटुंबियांनी हो सन्मान स्विकारलो। तशेंच विनायक नार्वेकार, अनिल पै, डॉ मेगदालिना डिसुजा, डॉ संदीप लोटलीकार, प्राध्यापक करुणा सातर्डेकार, प्राध्यापक आदित्य दयानंद सिनाय भांगी हांचो हिंदी भाषेच्या सेवेखातीर सत्कार केलो। तशेंच स्वाती सुर्लकार हांच्या लहरे काव्यसंग्रहाचो आनी विद्यापीठाच्या गोमांचर स्मरणिकेचे प्रकाशन केले आनी तांच्या पदाधिकाऱ्याचो भोवमान केलो। स्वच्छता ही सेवा कार्यावळीखाला मुखेलमंत्री प्रमोद सावंत हे फाल्यां शेनवारा सकाळी 10 वरांचेर पंचायत आनी नगरपालिका वांगड्याकडेन व्हर्च्युअल पद्दतीन संवाद सादतले। पंचायत कोर वेवस्थापन महामंडळाचे वेवस्थापकीय संचालक अंकित यादव आणि पंचायत संचालक सिद्धी हळणकर हांणी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। स्वच्छता ही सेवा कार्यावळीचो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या हस्तुकी 17 सप्टेंबराक शुभारंभ झालो। ह्या मोहिमेविशी फाल्यां मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत पंचायत तशेंच नगरपालिका वांगड्यांक माहिती दितले। ज्या वाठारात कोयराची राशी तयार जाल्या ताचो फोटो काढून धाडपाक जाय। ह्यो कोयराची राशी 2 ऑक्टोबर मेरेन नितळ करपाचे उद्दिष्ट आसतले अशें पंचायत संचालक सिद्धी हळणकर हांणी सांगले। दिवचल मतदारसंघात गोंय सरकाराच्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या धनादेशांचे वितरण आमदार डॉ चंद्रकांत शेट्टी हांच्या हस्तुकी झाले। दिवचल मतदारसंघातल्या वट 64 जणांक मुखेलमंत्री सहायता निधीतल्यान धनादेशाचे वाटप आमदारान केले। 109 बायलांक गृह आधार येवजणेचे मंजुरीपत्रांचे वितरणूय ह्या वेळार झाले। ह्या कार्यावळीक नगरसेवक गुंजन कोरगांवकार, अडवलपालचे सरपंच गजानन पालकार, साळ पंचायतीचे पंच विशाल परब हजर आशिले। वितरण केल्या उपरांत आमदार शेट्टी हांणी सांगले की दिवचल मतदारसंघातल्या गरजू लोकां खातीर गोंय सरकाराच्या वतीन हे धनादेश दिल्यात। जनतेच्या कल्याणा खातीर अंत्योदय तत्वाचेर काम करपी सरकाराक जनतेन सहकार्य करपाची गरज आसा अशें तांणी म्हळें। दिवचल म्हालात चवथी उपरांत मनोवपी 12 सुत्सव व्हडा उमेदीन आनी भक्तिभावान मनयलो। दिवचल म्हालात मुळगांव, सुर्ला, वेळगे, न्हावेली, हरवळे ह्या भागात 12 सुत्सव मनयलो। शेती संपन्नतेचे प्रतीक म्हणून उत्सव मनयतात। मुळगांव गांवांत राऊत आनी हेरमानक हांच्या उपस्थितीत नव्या तांदळाचे शीत करून ते विंगड विंगड देवदेवतांक भेटून तशेंच हेर धार्मिक विधी करून 12 सौ उत्सव व्हडा भक्तिभावान तशेंच पारंपारीक पद्दतीन नांगराची पुजा करून मनयलो। येत्या नववीच्यो परिक्षा 21 ऑक्टोबर सावन सुरू जावपाची शक्यताय आसा आनी गोंय शालांत मंडळ ह्या दिसांनी वेळापत्रक जारी करपाचे आसा। अनुसार नववी येत्तेक नवे शैक्षणिक धोरण लागू केल्ल्यान ह्या परिक्षेक खास म्हत्व आसा। जरी ह्यो परिक्षा शालांत मंडळ घेतले तरी वेगळी परिक्षा केंद्रां आसची नात, फक्त परिक्षेचे पेपर शालांत मंडळ दितले अशी माहिती अध्यक्ष भगीरथ शेट्टी हांणी दिल्या। नवे शैक्षणिक धोरणाप्रमाण नवे विषयूय सुरू केल्यात आनी नवे शिक्षकूय कंत्राटी पद्दतीचेर नेमल्यात। समग्र शिक्षा अभियान अंतर्गत अजूनय शिक्षक भरती सुरू आसा, पूण बऱ्याच विशयांची पुस्तकां उपलब्ध नाशिल्ल्यान विद्यार्थ्यांची गैरसोय जाता। म्हापशेच्या सेंट झेवियर कॉलेजीचो विद्यार्थी यश विवेक पवार हाणें 30 सेकंदात 77 जंपींग जॅक काढून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड केला। तिसऱ्या प्रयत्नात ताका हे यश मेळ्ळें। हाचे आदी ताणी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड केल्लो। हो पुरस्कार मेळ्ळ्या उपरांत यशान गिनीज बुका खातीर तयारी सुरू केल्ली। आपल्या शैक्षणिक कामा वांगडा तो हाचो सराव करतालो। 16 मेक ताणी ह्या विक्रमी चाचणेचो प्रयत्न केल्लो, पूण तेन्ना ताका येस मेळ्ळें ना, पूण आपल्या जिद्दीन ताणें 13 सप्टेंबराक रेकॉर्ड करून आपलें नांव गिनीज बुकांत नोंद केलें। यश वन निंबाज लेगीत आसा आनी ताणें राष्ट्रीय सर्तीत राज्याचें प्रतिनिधित्व लेगीत केलां। मंगळूरचो तरणाटो कोंकणी लेखक फ्लॉयड किरण मोरायश हाका अनुवर्साचो लियो रॉड्रिगीस कुटुंब गिटर युवा पुरस्कार जाहीर जाला। हो पुरस्कार 25,000 रुपया रोख आनी प्रशस्तीपत्र अशें आसा। 5 ऑक्टोबराक मंगळूराचो पिसोवाळ्यात ताका तो पुरस्कार भेटयतले। फ्लॉयड मोरायश किरण निरकाण ह्या टोपन नांवान बरयतात आनी कर्नाटकांतल्या जायत्या पत्रांनी तांच्यो कविता आनी लेख उजवाडाक आयल्यात। मंगळूरातल्या किरण ह्या पत्राचे ते संपादक जावन आसात आनी ते विंगड विंगड संस्थांनी वावुरतात। तांच्या वावराक लागून तांकां हो पुरस्कार फावो जाला अशें आयोजकांनी जाहीर केला. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. बायणा दर्यावेळेर येवन थळाव्या लोकांक खंय तरी ताचो फायदो जावचो हे खातीर आपणें फुडाकार घेतला अशी माहिती मुरगांवचे आमदार संकल्प आमोणकार हांणी दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या जल्मदिसाच्या निमतान विंगड विंगड कार्यावळीचो एक भाग म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वावुरप्यांनी आयज बायणा दर्यावेळ नितळ करपाची कार्यावळ घडोवन हाडिल्ली. ह्यावर उलयतना आमदार आमोणकार हांणी म्हळें की बायणा दर्यावेळेचो वापर पर्यटकांक व्हडा प्रमाणांत जावचो हे खातीर फाटल्या विधानसभेत आपणें सरकाराक विनंती केल्ली. ते प्रमाण फुडल्या कांय म्हयन्यां भितर प्रत्यक्षांत कामाक सुरवात जातली. नुस्तेकारांक तांची व्हडी नांगरून दवरपाक खाशेली वेवस्था आसतली अशी माहिती तांणी दिली. ह्यावेळार पालिका वांगडी श्रद्धा आमोणकार हजर आशिल्ली. 26 सप्टेंबराक सर्गेस्त टीबी कुन्ना हांची पुण्यतीत पाळटले. सकाळी 10 वरांचेर पणजीच्या आझाद मैदानाचेर जावपी कार्यावळीत मुखेलमंत्री प्रमोद सावंत सर्गेस्त टीबी कुन्ना हांच्या स्मारकाचेर पुष्पचक्र ओंपतले. तशेंच हेर मानेस्तूय स्मारकाचेर पुष्पांजली ओंपतले. पुलीस पंगडा वतीन मानवंदनाय दितले. दक्षिण गोंयांत 1 ते 26 ऑक्टोबर मेरेन रॅबीज वासिनीकरण मिशन कार्यावळ आयोजीत केल्या. साश्टीत 1 ते 8 ऑक्टोबर, सांग्या 10 ते 11 ऑक्टोबर, केप्यां 14 ते 16 ऑक्टोबर, धारबांदोड्या 17 ते 18 ऑक्टोबर, फोंड्या 19 ते 24 ऑक्टोबर आनी मुरगांव 25 ते 26 ऑक्टोबर दिसा पंचायत आनी पशु चिकित्सा केंद्राचेर मिशन रॅबीज वासिनीकरण कार्यावळ जातली. 2018 वर्सा स्थापन केल्ल्या 66 आदिवासी फोरम संस्थेवतीन दर वर्सा 10वी आनी 12वेत 75% चड गुण मेळयिल्ल्या समाजातल्या विद्यार्थ्यांचो भोवमान करतात. अंदू ही कार्यावळ फाल्यां दनपारा 3:30 वरांचेर मडगांवच्या रविंद्र भवनात आयोजित केल्या. मंत्री गोविंद गावडे मुखेल सोयरे आसतले तर आमदार आतोन वाज, प्रकाश वेळीप आनी एंथनी पांगो हे मानाचे सोयरे आसतले. अंदू 125% चड विद्यार्थ्यांचो भोवमान करतले अशी माहिती आदिवासी फोरमाचे अध्यक्ष फ्लॉरेन्स टिटो कार्दोज, सचिव जुलियो मोंतेरो आनी रुमाल्ड गोन्साल्वीस हांणी पत्रकार परिषदेत दिली. दिल्ली जावपी 98व्या अखिल भारतीय साहित्य संमेलना खातीर बोधचिन्ह जाहीर जाला. ताका लागून सर्त आयोजित केल्ली. ह्या सर्तीतल्यान आयिल्ल्या बोधचिन्हापैकी छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आनी पेनाच्या निभाचो आसपाव आशिल्ले बोधचिन्ह वेचले. संमेलनाचे संयोजक आशिल्ल्या पुणेच्या सरहद पुणे ह्या संस्थेवतीन बोधचिन्ह वेचपाक राष्ट्रीय पांवड्यार सर्त घेतिल्ली. धर्तरेपासून फक्त 200 किलोमीटर उंचायेचेर कक्षेत भोंवपाक शकपी उपगिऱ्याची घोषणा बंगळुरूतल्या बॅलाट्रिक्स एरोस्पेस ह्या अवकाश क्षेत्रातल्या स्टार्टअप कंपनीन केल्या. कंपनीन स्वतः तयार केल्ल्या प्रक्षेपण यंत्रणेच्या मजतीन हो उपगिरो इतल्या कमी उंचायेवेल्यान काम करपाक शकतलो. वातावरणात येवपी आडमेळी टाळपाक कमी उंचायेवेलो उपगिरो 450 किलोमीटर उंचायेचेर स्थिर करतात. मात हो उपगिरो कमी उंचायेचेर दवरिल्ल्यान आतां धर्तरी निरीक्षणाचे फोटो बरे तरेन मेळटले. गोवा राज्य जैवविविधता मंडळान मिनिस्ट्री ऑफ एनवायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज हांच्या जोडपालवान तशेंच हणजूण कायसू जैवविविधता वेवस्थापन समितीच्या मजतीन वागातोर दर्यादेगेर फाल्यां मेगा बीच क्लिनींग इव्हेंट ही दर्यादेगीची साफसफाई करपाक कार्यावळ आयोजित केल्या. सकाळी 7 ते 9 ह्या वेळार ही मोहीम राबयतले. दर्यादेग इकोसिस्टम सांबाळपाक ह्या उपक्रमाक सगळ्यांनी आदार करचो आनी वांटेकार जावचे अशें आवाहन समितीचे अध्यक्ष रमेश नाईक हांणी केलां. बामोळे हांगासल्या फुलांचो खोरीस हांगा ओव्हरब्रिजाच्या बांदकामा खातीर राज्य सरकारान सुमार 6 कोटी रुपया मंजूर केल्यात. खूप तेपासावन ह्या मार्गावेली येरादारीची कोंडी आनी सुरक्षिततायेची चिंता पयस करपाक ही मागणी आमदार विरेश बोरकार हांणी केल्ली आनी विधानसभेत हो विशय परत परत मांडिल्लो. फुडल्या म्हयन्यात ह्या कामाक सुरवात जातली अशें बोरकार हांणी सांगलां. गोवा राज्य सहकारी बँकेक हे वर्सा 60 वर्सा पुराय जावपाच्या निमित्तान 20 तारखेक दनपारा 3 वरांचेर पाटो हांगा सहकार संकुलातल्या सभाघरांत हिरक महोत्सव कार्यावळीचे आयोजन केलां. मुखेलमंत्री प्रमोद सावंत मुखेल सोयरे आसतले. हे वेळार बँकेचे आदले अध्यक्ष, वेगवेगळ्यो कार्यकारी संस्था आनी गिरायक संस्थाच्या पदाधिकारी आनी बँकेच्या सध्याच्या संचालकाचो भोवमान करतले. सध्या बँकेचो नफो बरो आसा आनी दिसान दीस प्रगती जायत आसा. रोखडीच बँकेची युपीआय सेवा सुरू करतले अशी माहिती बँकेचे अध्यक्ष उल्हास फळदेसाय हांणी दिल्या. पत्रकार परिषदेक हे वेळार उपाध्यक्ष पांडुरंग कुट्टीकार, संचालक उमेश शिरोडकार, बँकेचे वेवस्थापकीय संचालक विजय चोडणकार हजर आशिल्ले. बँक सुरू जाल्ल्या सावन आतां मेरेनची माहिती दितना फळदेसाय हांणी सांगले की गोंयच्या लोकांक सहकार वाठारात विकास आनी चळवळ हाचो फायदो जावचो ह्या ध्येयान ही बँक 1963 वर्सा स्थापन केल्ली. मदीं बँकेक चड उतार आयले पूण सरकाराच्या खंबीरतेक्यान सुदारणा करून आतां ती परत मार्गार हाडल्या आनी 54 शाखांपैकी 27 शाखा बँकेच्या स्वतःच्या सुवातीत आसा. सीआरएआर वाडला, एनपीए देंवला आनी डिजिटायझेशन जालां अशें फळदेसाय हांणी मुखार सांगलें. आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट काय मुखेल खबरो. हिंदी ही भास पुराय देश एकठांय हाडपी भास, तिचो प्रचार आनी प्रसार जावपाक जाय मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हळां. मुखेलमंत्री सहायता निधीचो धनादेश वाटप कार्यावळ दिवचले आमदार चंद्रकांत शेट्ये हांच्या हस्तुकी जाली. येत्या नववेच्यो परिक्षा 21 ऑक्टोबरासावन सुरू जावपाची शक्यताय. गोंयचो तरणाटो यश पवारान नोंद केले गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डात नाव. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.